समारंभ आहे. विद्येची देवता जी सरस्वती, तिच्या चिंतनाने आरंभ करूया. वस्त्र ल्यालेली आहे, जिच्या हातात सुंदर वीणा आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश इत्यादी देवता जिला सदैव वंदन करतात. जी बुद्धीचा मळ समूळ धुवून टाकते, त्या शारदा देवीला, सरस्वतीला वंदन करू. देवी सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. आपले अज्ञान दूर करण्यासाठी आपण तिची प्रार्थना केली. अधिकाधिक ज्ञान मिळवणे हेच विद्यार्थ्यांचे ध्येय असते. असे ध्येय असलेल्यांसाठी उपनिषदांनी श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात राहण्याचा मार्ग सांगितला आहे. श्रेष्ठ व्यक्तींच्या सहवासात राहून ज्ञानप्राप्ती करा. ज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे गुरूंकडे जाणे होय. वेदांपासून चालत आलेली ही ज्ञानगंगा हीच साक्षात आपली गुरु आहे. त्या गुरुदेवतेचे अंश म्हणून आपणास ज्ञानी करणाऱ्या लौकिक गुरूंचा आदर आपण करूया.
गुरु
साक्षात साक्षात परब्रह्म
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
तस्मै श्री गुरवे नमः।
आपले गुरु ब्रह्मदेवासारखे आहेत। गुरु हेच विष्णू, गुरु हेच महेश, फार काय, गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म आहेत आणि म्हणून या गुरूंना वंदन करूया। कोणतेही काम करायचे झाले तर ते ज्ञानपूर्वक केले तरच उत्तम होते। गुरूंकडून आपण ज्ञानही घेतो आणि त्यांच्याबद्दल मनात आदरभावही असतो। काम करताना आपल्या मनात ते काम योग्य आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच अशी श्रद्धा हवी, तसेच अचूक कृतीही हवी। यथा सांग कर्मे करिती,
यथा सांग कर्मे करिती,
परिभाव धरुनी चित्ती,
परिभाव धरुनी चित्ती,
आगळी काही असे महती,
आगळी काही असे महती,
ज्ञान संयुक्त कृत्यांची,
ज्ञान संयुक्त कृत्यांची,
ज्ञानामुळे साधे प्रगती,
ज्ञानामुळे साधे प्रगती,
ज्ञानेच होते उन्नती,
ज्ञानेच होते उन्नती,
ज्ञानामुळे फलद होती,
ज्ञाना
प्रकाशन सता गोंधळे पाही,
प्रकाशन सता गोंधळे पाही,
कोणतीही हालचाल,
कोणतीही हालचाल।
आपण गुरूंकडून ज्ञान घेतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पुस्तकांमधून आणि आंतरजालावरूनही माहिती मिळवतो। एवढ्यानेच सगळे ज्ञान मिळत नाही। कोमळ वाचा दे रे राम,
कोमळ वाचा दे रे राम,
विमळ करणी दे रे राम,
विमळ करणी दे रे राम,
प्रसंग ओळखी दे रे राम,
प्रसंग ओळखी दे रे राम,
धूर्त कळामज दे रे राम,
धूर्त कळामज दे रे राम,
हितकारक दे रे राम,
हितकारक दे रे राम,
जनसुखकारक दे रे राम,
जनसुखकारक दे रे राम,
अंतर पारखी दे रे राम,
अंतर पारखी दे रे राम,
बहुजन मैत्री दे रे राम,
बहुजन मैत्री दे रे राम,
संगीत गायन दे रे राम,
संगीत गायन दे रे राम,
आलाप गोडी दे रे राम,
आलाप गोडी सरळी दे रे राम,
शब्द मनोहर दे रे राम,
शब्द मनोहर दे रे राम,
सावध पण मज दे रे राम,
सावध पण मज दे रे राम,
बहुत पाठांतर दे रे राम,
बहुत पाठांतर दे रे राम,
दास म्हणे रे सद्गुण धाम,
दास म्हणे रे सद्गुण धाम,
उत्तम गुण मज दे रे राम,
उत्तम गुण मज दे रे राम।
समर्थांनी रामाकडे प्रार्थना करताना त्याला सद्गुणांचे धाम म्हणजेच निवासस्थान म्हटलेले आहे। सद्गुण म्हणजेच उत्तम गुण। सद्गुणांचे स्मरण केल्यानंतर सत्यता, साधुता आणि सुंदरता हे तीन गुण आपल्या कामात येतात असे भगवत गीतेत सांगितले आहे। सद्भावे साधु भावे च,
सद्भावे साधु भावे च,
सदित्येतत् प्रयुज्यते,
सदित्येतत् प्रयुज्यते,
प्रशस्ते कर्मणि तथा,
प्रशस्ते कर्मणि तथा,
सच्छब्दः पार्थयुज्यते,
सच्छब्दः पार्थयुज्यते,
सत्कार स्मरणे लाभे,
सत्कार स्मरणे लाभे,
सत्यता आणि साधुता,
सत्यता आणि साधुता,
तशी सुंदरता कर्मी,
तशी सुंदरता कर्मी,
सत्कारे बोलिली असे,
सत्कारे बोलिली असे।
देवी सरस्वतीचे, गुरुंचे, उपनिषदांचे, भगवद्गीतेचे आणि संतांचे स्मरण केल्यानंतर आपल्या मनातील इच्छा आपण गद्यामध्ये देवाला सांगूयात। राष्ट्रार्थ भव्य कृतिकाही पराक्रमाची,
राष्ट्रार्थ भव्य कृतिकाही पराक्रमाची,
ईर्ष्या निजांतरी धरुनी करावयाची,
ईर्ष्या निजांतरी धरुनी करावयाची,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
अशी तीव्र तळमळ मनात धरून,
अशी तीव्र तळमळ मनात धरून,
आम्ही एकत्र जमत आहोत,
आम्ही एकत्र जमत आहोत।
हे परमात्मन तू याचा साक्षी हो,
हे परमात्मन तू याचा साक्षी हो।
आमच्या दैनंदिन जीवनात,
आमच्या दैनंदिन जीवनात
आम्ही उत्तम अभ्यास करू,
आम्ही उत्तम अभ्यास करू,
उत्तम वाचन करू, उत्तम चिंतन करू,
उत्तम वाचन करू, उत्तम चिंतन करू,
खूप खेळ खेळू, शरीर सुदृढ करू, काटक करू,
खूप खेळ खेळू, शरीर सुदृढ करू, काटक करू,
बौद्धिक शारीरिक मानसिक आणि आत्मिक,
बौद्धिक शारीरिक मानसिक आणि आत्मिक,
सर्व प्रकारे आम्ही कार्यक्षम होऊ,
सर्व प्रकारे आम्ही कार्यक्षम होऊ,
सर्व मांगल्यकारक परमेश्वरा,
सर्व मांगल्यकारक परमेश्वरा,
आमच्या जीवनात परमोच्च यश आम्ही मिळवू असे होऊ दे,
आमच्या जीवनात परमोच्च यश आम्ही मिळवू असे होऊ दे,
आम्ही ज्या क्षेत्रात काम करू,
आम्ही ज्या क्षेत्रात काम करू
तेथे आम्ही मुळापासून सुधारणा करणारे,
तेथे आम्ही मुळापासून सुधारणा करणारे
आणि समाजाला उत्तम लाभ देणारे असे काम,
आणि समाजाला उत्तम लाभ देणारे असे काम
संघटित होऊन करू,
संघटित होऊन करू।
आता आपण शिवमंत्र म्हणून उपासनेचा शेवट करूया। माझ्या पाठोपाठ संस्कृतमध्ये व मराठीत हा मंत्र सर्वांनी 5 वेळा म्हणावा।
चिदानंद रूप शिवो हं शिवो हं चिदानंद रूप शिवो हं शिवो
शिवा। यानंतर नमस्ते एक म्हटल्यावर सर्वांनी हात जोडावेत, दोन म्हटल्यावर मान खाली वाकवावे, तीन म्हटल्यावर हात खाली सोडून समोर बघावे. नमस्ते एक दो तीन.